नमस्कार.
आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. या सत्का मुखेल खबरो. सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी जातलो. तयारेचो नियाळ घेवपाखातीर मुखेलमंत्र्यांनी बसका घेतली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात 4 दिसांच्या नाट्यतंत्र कार्यशाळेचे आयोजन नामनेचे लेखक आणि नाट्यकर्मी मुकेश थळी हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. आयतारा मन की बात कार्यावळीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे विचार मांडटले. आता पुराय खबरो. सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी जातलो. तयारेचो नियाळ घेवपाखातीर मुखेलमंत्र्यांनी बसका घेतली. दरेकी 10 वर्सांनी जावपी सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी 2025 जातलो. हो सुवाळो संवसारीक महोत्सव थारतलो. सुवाळ्याचेर 400 कोटी खर्च जातलो अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. सुवाळ्या खातीर पोपांक निमंत्रण दिलां अशें तांणी सांगलें. अवशेष दर्शन सुवाळ्या खातीर स्थापन केल्ल्या उंचेल्या पांवड्यावेल्या समितीची आयज परवरे मंत्रालयात बसका जाली. बसके उपरांत पत्रकार परिशदेत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी अवशेष दर्शन सुवाळ्याची माहिती दिली. येरादारी मंत्री मॉविन गुदिनो, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार राजेश फळदेसाय, फादर हेन्रीक पिंटो, फादर लॉरेन्स, महसूल सचिव संदीप जॅकीस, भौशीक बांधकाम खात्याचे मुखेल अभियंता उत्तम पारसेकार, प्रदर्शन समितीचे समन्वयक फादर हेन्री फालकांव आनी हेर वांगडी बसकेक हजर आशिल्ले. 21 नोव्हेंबराक नव्यानां सुरू जातली. 3 डिसेंबराक फेस्त आसतले. सुवाळ्या खातीर खासा संकेतळ सुरू जातले. भाविकांक संकेतळाचेर नोंदणी करची पडटली. येरादारी वेवस्था, पार्किंग, पिवपा खातीर उदक, रस्ते सुरक्षा वेवस्था हाचो नियाळ बसकेत घेतलो. मुळाव्या सुविधांचेर 200 कोटी रुपया खर्च जातलो. पुराय सुवाळ्याचो खर्च 400 कोटी पावतलो असो अदमास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. ज्येष्ठ नागरिकांखातीर स्वतंत्र वेवस्था आसतली. हाचे पयली 2004 आनी 2014 अवशेष दर्शन सुवाळो जाल्लो. हे वेळार अवशेष दर्शन सुवाळ्या पयली चिंबल जंक्शनावेल्या बायपास रस्त्याची दुसरी वट उक्ती जातली. 2014 पोरणे गोंयचो बायपास रस्तो सुरू जाल्लो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. यात्रेकरूंक रावपाक, प्रवास आनी हेर सुविधांचे बुकींग करपाक आर्च डायसिसच्या सहकार्यान पोर्टल सुरू करतले. सांता मोनिका इगर्जेत 65 गोंयकार कलाकारांचे कला प्रदर्शनूय आसतले. रस्त्यातील कोयर उडोवपे आड कारवाय गोंय कोयर वेवस्थापन आनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आयसावन सुरू केली. साजुदेरी, आरियल, दवर्ली, रावणफोंड हांगा उक्त्या सुवातेचेर कोयर उडोवपी 14 जाणां आड आज कारवाय करून तांकां दरेकी 2500 रुपयांचो दंड केला. कोयर वेवस्थापन महामंडळान ही कारवाय सुरू केल्या. अशी कारवाय ह्या फुडें चालू उरतली अशें कळीत केला. प्लास्टीक आनी हेर कोयर उक्तार उडयल्यार ते वरवीं प्रदूषण जाता. लोकांनी असो कोयर रस्त्याचेर उडोवचे न्हय अशें आवाहन कोयर वेवस्थापन महामंडळान केलां. दक्षिण गोंयात उदका पुरवण करपी शेळपे साळावली प्रकल्पात दुरुस्ती खातीर 27 ऑगस्टाक सकाळी 9 ते सांजेचे 5 म्हणसर बंद दवरपाचे आशिल्ल्यान 27 आनी 28 ऑगस्टाक सांग्या, केपे, साश्टी आनी मुरगाव तालुक्यांनी उदका पुरवण मर्यादित आसतली हाची भौसांनी नोंद घेवची. नुस्तेमारी खात्या वतीन पारंपारीक नुस्तेमाऱ्यांक नुस्तें सुकोवपाक कोलवा हांगा खात्याची माची भाड्यान दिवपाच्या येवजणेची अंमलबजावणी करतात. पारंपारीक नुस्तेमाऱ्यांक नुस्तें सुकोवपाक एका प्लॅटफॉर्मा खातीर वर्साक 1000 रुपया भाडे आकारतात. अर्जदारान सुरक्षा रक्कम म्हणून एका प्लॅटफॉर्माक 100 रुपया भरपाक जाय. नुस्तें सुकोवपाक वट्ट 30 प्लॅटफॉर्म आसात. हे येवजणेचो लाव घेवपाक इत्सूक आशिल्ल्या नुस्तेमारांनी अर्ज मेळपा खातीर उपकार्यालय नुस्तेमारी प्रकल्प कोलवा साश्ट हांगा भेट दिवची. पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 15 सप्टेंबर 2024 आसा. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात 4 दिसांच्या नाट्यतंत्र कार्यशाळेचे आयोजन केला. नामनेचे लेखक आणि नाट्यकर्मी मुकेश थळी हांच्या हस्तुकी फोंड्या कला मंदिरात या कार्यशाळेचे फाल्यां सांजे उक्तावण जातले. नाट्यतंत्र आणि मंत्र या विषयाचे जावपी या नाट्य कार्यशाळेत तरणाट्यांनी वाटेकार जावचे असे राजीव गांधी कला मंदिराची वांगडी सचिव स्वाती दळवी हांणी कळीत केला. फामाद रंगकर्मी आणि कला अकादमीच्या नाट्यशाळेचे शिक्षक विष्णुपद बर्वे आणि अविनाश चारी या कार्यशाळेचे संचालन करतले. 24, 25 आणि 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी 4 दिवस ही कार्यशाळा चलतली. 18व्या शतकात गोंयाभर वचून ज्या गोमंतकीय सुपुतांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून इतिहासाच्या पानांचेर आपली ओळख दवरल्या अशा जिवबावदादा केरकर हांच्या पराक्रमाची शौर्य गाथा गोवा मराठी अकादमीन नव्या पिळगे मुखार हाडल्या आनी तातूंतल्यान प्रेरणा घेवन नव्या पिळगेन नवो इतिहास घडोवचो अशें आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांणी केले. त्याच पिढण्या जिवबावदादा केरकर चरित्राच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन सुवाळ्यात उलयताले. गोवा मराठी अकादमीन पेडणे सरकारी महाविद्यालयाचे पालवांनी कार्यावळ घडून हाडली. नरहर व्यंकाजी राज्याध्यक्ष लेखी दुर्मिळ ग्रंथाचे परेश प्रभू हांणी संपादन केला. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, सैरावनाथ आंबीए महाविद्यालयाचे उपप्राचार्य लुसी जेम्स आणि अकादमीचे पेडणे प्रभागाचे अध्यक्ष चंद्रकांत सांगले या कार्यावळीक हजर आशिले. हो ग्रंथ फक्त एका व्यक्तीचे वा एका घराण्याचे चरित्र न्हय तर ते गोमंतकीय पराक्रमाची गाथा असे परेश प्रभू हांणी सांगले. ही खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. फाटली कितलीशीच वर्सां सावन कला संस्कृतीक खाते पश्चिम विभाग उदयपूर हांचे जोड पालवान चित्रांगण हे शिबिराचे आयोजन करता. बऱ्यातले बरे कलाकार देशाच्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान आनी गोंयचे उत्कृष्ट कलाकार हातून वांटो घेतात. अंदू आज 7 दिसांचे शिबिराचे उक्तावण जाले. 29 तारीख म्हणसर हे शिबीर चलतले. हातून महाराष्ट्र, यूपी, पंजाब, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि एमपीचे असे मिळून 14 गोंय भरले तर गोंयचे 2 कलाकार वांटो घेतात. 25 तारखेक आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांवांगडा आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या कार्यावळीचो हो 113 वांटो आसतलो. प्रधानमंत्री म्हणून सलग तिसरे फावट पदभार स्विकारले उपरांतचो हो 3रो वांटो. ही कार्यावळ आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्कार आकाशवाणी खबर संकेतथळ आनी न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर प्रसारित जातली. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ, माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचो युट्यूब चॅनलाचेरूय हे थेट प्रक्षेपण आसतले. हिंदी प्रसारणा उपरांत आकाशवाणी रोखडीच थळाव्या भाषेतूय कार्यावळ प्रसारित करतली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मनोरमा अच्युत परांजपे यादस्तीक आदर्श संगीत गुरू पुरस्कार फामाद भारतीय शास्त्रीय संगीत गुरू शरद मठकर हांका जाहीर झाला. फाल्यां विष्णुदास भावी नाट्यगृह वाशी नवी मुंबय हांगा मंडळाच्या दिक्षांत समारंभात हो पुरस्कार भेटयतले. मठकर हे पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकार, पंडित कमलाकर नाईक आनी अनिल कोंडूरकार हांचे शिष्य. तांणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातल्यान गायनात संगीत अलंकार आनी पेटीत संगीत विशारद पदवी संपादित केल्या. गोवा एथलेटिक्स असोसिएशनान 63व्या राष्ट्रीय उक्त्या एथलेटिक्स गोव्याच्या वरिष्ठ पंगडातल्या खेळाडूची निवड केल्या. दादलो पंगडात अनंत कृष्णा पिल्ले लांबुडी, आग्नेलो कारवालो 200 आनी 400 मीटर धांवप, देवराज चलवाडी 400 मीटर धांवप, तर बायला पंगडान सपना पटेल 1500 आनी 5000 मीटर धांवप, साक्षी कोरेकार 100 मीटर धांवप असो पंगड आसा. मजगती हालीच 55व्या राज्य एथलेटिक्स सर्तीतल्या कामगिरीवेल्यान या खेळाडूंची निवड झाल्या. राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धा 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मजगती बेंगळुरूत श्री क्रांतीरवा स्टेडियमात जातली. निवड झाल्या खेळाडूं खातीर प्रशिक्षण शिबीर बामोळे एथलेटिक्स स्टेडियमाचेर सुरू आसा. सम्राट क्लब कुडचडे आनी कला संस्कृती संचालनालय यांच्या जोडपालवान आयोजित पहिली अखिल गोवा आंतरशालेय बालमहोत्सव फाल्यां सकाळी 9:30 वरांचेर रवींद्र भवनात सुरू जातलो. हातून फास्की म्हणजे चित्रकला, नमन नटवरा नांदी जायत जागे पथनाट्य, मांड म्हणजे लोकनृत्यात आणि घुमचकडर पारंपरिक वाद्याची जुगलबंदी जातली. या कार्यावळीचे उक्तावण कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक अध्यक्ष अविन नाईक, युवा उद्योजक वरुण कुडचडकार, डॉ सुबीर संसगिरी हांचे हजेरी जातले. केपे तालुक्यातल्या नामवंत कलाकारांचो गौरव करतले. हातून एल्विस गोम्स, शाणू नाईक देसाई, रजनी नाईक, प्रज्योत महाले, वंटी उडेलकर हांचो आस्पाव आसा. भलायकी सेवा संचालनालय राष्ट्रीय क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम हे राज्यस्तरीय जाहिरात चित्रपट आणि रील तयार करप ही स्पर्धा आयोजित करता. जाहिरात चित्रपट स्पर्धेची संकल्पना क्षय विरोधात लढपा खातीर प्रौढ बीसीजी लसींचेर विश्वास दवरा आणि रील तयार करपाची स्पर्धेची संकल्पना आमची पंचायत क्षयरोग मुक्त पंचायत अशी आसा. हाका गोवा ह्युमन रिझोर्स सोसायटी कार्यकारी एजन्सीची तेको आसा. नोंदणी फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 2 सप्टेंबर आसा आणि चित्रपट सादर करपाची निमणी तारीख 18 सप्टेंबर आसा. ईएसटी कार्यालयात फॉर्म सादर करपाची वेळ सकाळी 10 ते 5 आसा. अधिक माहिती खातीर संकेतथळाक भेट दिवची. एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी वाठारात आकाशवाणीची महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल मधुनाग हांनी रोपटी लायली. आकाशवाणीच्या हेर अधिकाऱ्यांनी रोपटी लायली. आणि जागतिक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी एक पेड माके नाम मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उमेदीन वांटो घेतात. पहिलो राष्ट्रीय अवकाश दिवस आज देशभरात मनयतात. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जावपी मुखेल कार्यावळीचे उक्तावण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केले. या वर्साचो मथाळो म्हळ्यार टचिंग लायव्स वायल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा हो आसा. हो मथाळो समाज आनी तंत्रज्ञानार अवकाश संशोधनाच्या गहन प्रभावाचेर भर दिता. राष्ट्रीय अंतराळ दिसा निमतान राष्ट्रपतीन रोबोटिक्स चॅलेंजीस आनी भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनाच्या जैतिवंतांक भौमानीत केले. खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी जातलो. तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेलमंत्र्यांनी बसका घेतली. फोडेच्या राजीव गांधी कला मंदिरात 4 दिसांच्या नाट्यतंत्र कार्यशाळेचे आयोजन नामनेचे लेखक आणि नाट्यकर्मी मुकेश थळी हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. आयतारा मन की बात कार्यावळीतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे विचार मांडटले. आणि इतल्यात ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.